कॅमेरा ऍक्शन.
हाय, मी निवेदिता सराफ. तुम्ही ऐकताय लाईट्स कॅमेरा ऍक्शन माझ्या आणि कलाकार श्रुती सोबत.
लहानपणापासून असं वडिलांचं पण ते क्षेत्र, त्यामुळे अनेक माणसं, अनेक दिग्गज कलाकारांना तू भेटत असशील. आईसुद्धा ऑल इंडिया रेडिओवर आणि यु नो बाबासुद्धा थिएटर करत होते. सो तुझं बालपण वेगळं का होतं आणि तुला त्यांच्याकडनं कुठल्या गोष्टी शिकायला मिळाल्या?
मला आठवत आहे, मी लहान होते तेव्हा नभोनाट्य खूप फेमस होती तिकडची रेडिओवरची. तर बाळ कुरतडकर, प्रभाकर जोशी, माझी आई म्हणजे विमल जोशी, नीलम प्रभू, ह्या सगळ्या रेडिओचे स्टार्स होते तेव्हाचे. तर एक नाटक तेव्हा रेडिओवरती केलं होतं कॉल्ड वैरी, की एक मोठा मुलगा आणि धाकटं मूल जन्माला आल्यावरती ते नवजन्माला आलेलं मूल मोठ्या भावाला वैऱ्यासारखं वाचतं, कारण आता सगळं अटेन्शन त्याला मिळते. तर ते जग्गू नावाच्या त्या मुलाची ती गोष्ट होती, त्याच्यावरती नभोनाट्य लिहिलं होतं, केशव केळकरांनी ते प्रेझेंट केलं होतं आणि त्याच्यात मी आयुष्यात पहिल्यांदा काम केलं. मला वाटतं मी 5 वर्षाची असेल, मला तर लिहिता वाचता तेव्हा येत नव्हतं. आणि आई मला अशी कडेवर घेऊन उभी होती, आईने माझ्याकडनं पाठ करून घेतलं होतं सगळं. तो माझा आयुष्यातला पहिला परफॉर्मन्स आणि माईक भोवती आम्ही सगळे उभं राहून ते नाटक केलं होतं. तर त्या नाटकाला पोत्यांनी पत्र आली होती ऑल इंडिया रेडिओला, इतकं माझं काम तेव्हा सगळ्यांना आवडलं होतं. तर वैरी आणि अनिलचा देव असे दोन नभोनाट्य होते, मग खूप गाजली होती माझी. मला आठवतं बऱ्याचदा मला आई सांभाळायला ठेवायची श्रीनिवास खळ्यांकडे, ते मला पॉपिन्स द्यायचे. सो आय युज टू कॉल हिम पॉपिन्स काका. मी माझी अगदी टेचात त्यांच्याकडे अगदी मी मान वर करून खळे काका आणलात का पॉपिन्स असे म्हणणारी मी. पुढे जेव्हा त्यांच्या संगीताची ओळख झाली तेव्हा आपोआपच नतमस्तक झाले. रेडिओवरती म्हणजे मंगेश पाडगावकर, ते पण तेव्हा ऑल इंडिया रेडिओवरती नोकरी करायचे. तर मला आठवतं की पाडगावकर काकांना मी सांगायचं की मला तुम्ही संदेश द्या. तर जेव्हा जेव्हा ते भेटायचं तेव्हा लिहायचं आणि एकदा त्यांनी एक कडवं एका कवितेचं लिहिलं, नंतर काही वर्षांनी त्याच्या पुढचं कडवं लिहिलं आणि एकदा ते मला ट्रेनमध्ये भेटले होते कुठून तरी येताना, त्यांना मी दाखवली ती वही, तेव्हा बघा तुम्ही मला 2 कडवी दिलीत, त्याला साधर्म्य साधणारं त्यांनी मला 3rd कडवं लिहून दिलं होतं. तर आमच्याकडे असं संदेश घ्यायची खूप पद्धत होती तेव्हा रेडिओवरती. सतत येणारे म्हणजे सुरेश भट. सुरेश भटांच्या कविता शी ओळख माझी खूप लहानपणी झाली आणि माझ्या आईचं खूप असं साहित्याशी कनेक्शन असल्यामुळे त्यांच्या मैफिली आमच्या घरी झाल्या त्यांच्या कविता वाचनाच्या. तर त्यांनी मला एकदा त्यांचं दिलेलं पेनही अजून मला आठवतं की त्यांनी काही कविता लिहिलेलं पेन तेव्हा त्यांनी दिलं होतं. किंवा पी एल देशपांडे, म्हणजे मी खूप आगाऊ होते लहानपणी, प्रचंड आगाऊ होते. तर मला असं आठवतं की आई बोलली होती बघ ते वयम मोठम खोटम तू नाटक केलं होतंस ना, ते ह्यांनी लिहिलंय. तर मी त्यांना तेव्हा असं म्हटलं होतं तुम्ही खूप छान लिहिता. तर ते इतके हसत होते, ते म्हणाले विमल ताई मला दिसतंय ही नक्की मोठेपणी नटी होणार आहे, तर तुझं नाव काय गं? मी म्हटलं निवेदिता. त्याने म्हणे ना निवेदिता फार मोठं वाटतंय तू नटी झाल्यावरती, आपण तुझं नाव ठेवूया मिस गंगू असं. ते मला नेहमी चिडवायचं. तर किती वर्ष पुढे मला ते भेटल्यावरती ते मला मिस गंगूच हाक मारायचे.
जसं तू म्हणालीस की ऑल इंडिया रेडिओमध्ये तुझी आई होती आणि कदाचित त्यामुळेच निवेदिता असं नाव ठेवलंय का, असा माझ्या मनात प्रश्न पडला. सो तुझ्या नावाच्या मागची स्टोरी काय?
ऍक्च्युली माझं नाव इतकं भयंकर ठेवलं होतं माझ्या मोठ्या बहिणीने, माझ्या आईने का ते ऍक्सेप्ट केलं गॉड नोज, थँक्स टू बबन काका ते नाही ठेवलं गेलं. माझं नाव होतं चंदा राणी, काय हे किती हॉरेबल. म्हणजे माझी मोठी बहीण माझ्यापेक्षा फक्त 4 वर्षांनी मोठी होते, पण आईने का ठेवावं ते. आणि मग बबन काकाने सांगितलं नाही नाही बबन काकाला मूल नव्हतं आणि बबन काकाला मुलगी झाली असती तर त्यांनी तिचं नाव निवेदिताच ठेवलं असतं 100% शुअर. बबन प्रभू आणि माझे वडील हे खूप जिगरी दोस्त होते.
असं असतं ना की लहानपणी एखादी गोष्ट पर्टिक्युलर आपण करत असतो आणि त्याचं फार कौतुक होतं की ये गो बाबा गाणं गाऊन दाखव, ये गो बाई जरा हे करून दाखव. तसं
बापरे तसं मला अक्षरशः मी म्हणेन सगळ्यांनी पिदवून खूप घेतलं. म्हणजे किंग जॉर्जची ती शाळा होती हिंदू कॉलनीतली, तिथे होते पहिली ते 7वीपर्यंत मी तिथे होते आणि 8वी 9वी 10वी मी महिला संघात होते विलेपार्ल्याला. तर माझं कौतुक बेसिकली व्हायचं तर एक तर वक्तृत्व स्पर्धा, काही भाषणं लिहिलेली असायची आणि काही भाषणं उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धा. म्हणजे तुम्हाला विषय दिला जायचा, तुम्ही 5 मिनटं त्या विषयावरती विचार करायचा आणि बोलायचं. तर उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत मला खूप बक्षिसं मिळाले, त्या बाबतीत कौतुक व्हायचं. आणि ऑब्व्हियसली नाट्यछटांच्या म्हणजे मोनो ऍक्टिंग ज्याला आपण आता म्हणू, तर मोनो ऍक्टिंग कॉम्पिटिशन्स ज्या व्हायच्या त्या सगळ्या आय हॅव ऑलवेज कम फॉर द स्कूल विथ द प्राईज.
आधी शाळेत जायचा प्रवास हा फार गमतीचा असायचा, चिंचा बोरं खा तिकडनं हे घे तिकडनं ते घे आणि मग गप्पा मारतच जा. तुझा शाळेचा प्रवास कसा असायचा आणि त्यासोबतच तू लवकर उठायचीस का, तू अभ्यासात कशी होतीस?
बापरे उठण्याच्या बाबतीत आनंदी आनंदच होते तेव्हा मी आईला बिचारीला खूप उठवायला. बरं मग किंग जॉर्ज आमची एकचीच असायची शाळा, त्याच्यामुळे काय फार, पण आईला बिचारीला सगळं आवरून ऑफिसला जायचं असायचं. तर मला आठवतं किंग जॉर्जला पण मला वाटतं मी चालत जायचो आम्ही मैत्रिणी सगळं एकत्र आणि मी आईला त्या बाबतीत खूप त्रास दिला आहे की मी अत्यंत बारीक होते, मला भयंकर खाण्याचा कंटाळा असायचा, जेवायचं म्हणजे एक त्रास असा असायचा. आणि बटाट्याच्या काचऱ्यात जी एक्झॅक्टली गोष्ट माझ्या मुलांनी माझ्या बाबतीत केली की शाळेत जाताना चपाती आणि बटाट्याच्या काचऱ्याने रोज काहीतरी वेगळं आई म्हणजे मी खावं यासाठी डब्यात द्यायची, तर माझ्या मैत्रिणी माझा डबा कधी उघडते याची वाट बघत असायचे. माझी आई फॅन्टॅस्टिक कुक होती.
एक्झामचं कधी तुला टेन्शन, कधी परीक्षेचं टेन्शन, कधी पोटात गोळा यायचा का रिझल्टच्या दिवशी?
खरं सांगायचं तर मी कधीच अभ्यासात फार ग्रेट नव्हते. माझा अभ्यास आणि माझं एज्युकेशन सगळं झालं ते माझ्या मोठ्या बहिणीमुळे. आज ती एक खूप ग्रेट शिक्षक म्हणून सगळा महाराष्ट्रच त्याच्याकडे बघतोय, कारण तिने मराठी मीडियमच्या मुलांना इंग्लिश शिकवायची पद्धत तिने स्वतःची स्वतः कल्टिवेट केली, ज्याचे क्लासेस तिने पार्ले टिळकमध्ये सुरू केले रमाबाईमध्ये, आणि पुढे आज मुंबईतल्या महाराष्ट्रातल्या जवळजवळ 22 शाळा तिची शिक्षण पद्धती फॉलो करतात. तर मी तिची पहिली स्टुडंट. सो म्हणजे मला अजून आठवतं मिनल मला जो काही पेपर सांगायची संभाव्य प्रश्न एक्झॅक्टली 90% असायचा. सो शी वॉज अ बॉर्न टीचर. आज मला जे काही शाळेत बऱ्यापैकी मार्क मिळाले असतील त्याचं सगळं क्रेडिट कम्प्लिटली माझ्या मोठ्या बहिणीचं आहे.